नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुरेश कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत मंडपमात आयोजित स्टार्टअप महाकुंभात आयज उलोवप करतले. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्यार 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशातल्या 102 सुवाता खातीर आयज अधिसुचोवणी जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या भुतानच्या भोंवडेर वतले. लोकपालान पैसे घेवन प्रस्न विचारपाच्या प्रकरणात टीएमसीची आदली खासदार महुआ मोयत्रा आज सीबीआय चौकशी करपाचे आदेश दिल्यात. ख्यात स्विस ओपन बॅडमिंटनात भारताची गायत्री गोपीचंद्र आणि ट्रिसा जॉली हांची जोडी उपउपांत्यपूर्व फेरीत सुवात मेळली. भारतीय बॅडमिंटन खेळगडो लक्ष सेन दादल्यांच्या एकोडी गटात संवसारीक क्रमवारीत 13व्या सुवातेर पावलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत मंडपमात स्टार्टअप महाकुंभात उलोवप करतले. हो एक असो मंच आसा जो स्टार्टअप नवनिर्माण करपी आणि उदेंत्या उद्योजकांच्या संवसारातल्या भागधारकांक एकठांय हाडटा असे सोशल मीडिया पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. फाटल्या कांय वर्सात स्टार्टअप संवसारात भारताची उदरगत अद्भूत जाल्या असे ताणी मुखार सांगले. सोमारा सुरू जाल्ल्या 3 दिसांच्या कार्यावळीत एआय, B2B, एग्रीटेक, डीपटेक, क्लायमेट टेक, गेमिंग, ई स्पोर्ट्स, फिनटेक, इन्क्युबेटर आणि एक्सिलरेटर हांचे मंडप सहित क्षेत्र केंद्रीत दालनां आसा. स्टार्टअपाक व्हेंचर कॅपिटलिस्ट, गुंतवणूकदार आणि संभाव्य व्यावसायिक भागीदारा सहित आविष्कारकांच्या स्पेक्ट्रमाकडे जोडपाचो स्टार्टअप कार्यावळीचो हेत आसा. लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्या खातीर आयज अधिसुचोवणी जारी जातली. या पांवड्यात 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशातल्या 102 लोकसभा मतदारसंघांनी वेंचणूक जातली. हातूंत तामिळनाडूतले 39 मतदारसंघ, राजस्थान 12 मतदारसंघ, उत्तर प्रदेश 8 मतदारसंघ, मध्य प्रदेश 6 मतदारसंघ, उत्तराखंड, आसाम आणि महाराष्ट्रात दरेकी 5 मतदारसंघ, बिहारात 4 मतदारसंघ, अस्तंत बंगाल 3 मतदारसंघ, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालयात दरेकी 2 मतदारसंघ, छत्तीसगड, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, अंदमान निकोबार जुळे, जम्मू काश्मीर आणि लक्षद्वीप जुळेचो दरेकी मतदारसंघ आसपा होता. या महिन्याचे 27 मेरेन उमेदवारी अर्ज दाखल करू येतात. फुडल्या महिन्याच्या 19 तारखेक मतदान जातले जाल्यार 4 जून दिसा मतमेजणी जातली. 4 राज्यांतली विधानसभा वेंचणूक आणि लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर भारतीय वेंचणूक आयोगान टपाल मतपत्रिका वरवीं मतदानाची सुविधा दिवपाच्या हेतान उल्लेख केल्ल्या मतदार वर्गाक गरजेच्या सेवांचेर काम करपी व्यक्तींच्या वर्गात गैरहजर मतदार म्हणून अधिसुचोवणी जारी केल्या. हे वळेरेंत मेट्रो, रेल्वे, BSNL, वीज आणि भलायकी खाते, उजो पालोवपी सेवा, टपाल सेवा, विमानन, आपत्ती वेवस्थापन, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कर्मचारी आणि हेरात सहित मतदाना दिसा कव्हरेज करपाखातीर आयोगान अधिकृत केल्ल्या माध्यम व्यक्तींचो आस्पाव आसा. लोकप्रतिनिधित्व कायदो 1951 तरतुदी प्रमाण आणि या प्रकरणाचेर योग्य विचार केल्या उपरांत कामार आशिल्ल्याचेर टपाल मतपत्रिका वरवीं मतदान करपाची अधिसुचोवणी व्यक्ती वर्ग म्हणून गरजेच्या सेवांनी काम करपी व्यक्तीक दिल्या असे आयोगान सांगला. सार्वत्रिक लोकसभा वेंचणुकासयत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यात विधानसभा वेंचणुको आणि 13 राज्यांतल्या 26 विधानसभा मतदारसंघांनी पोटवेंचणुको जातल्यो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन भूतानाक 2 दिसांची राज्य भेट दितले. या भेटी वेळार प्रधानमंत्री भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक आणि भूतानचे 4थो राजा जिग्मे सिंगे वांगचूक हांची भेट घेतले. तशेंच भूतानचो संपदस्त शेरिंग तोगबे हांचे कडेन उलोवणी करतले. भारत आणि भूतान हांच्या मदीं नेमान उच्चा पांवड्यावर आदान प्रदान करपाची परंपरा आणि सरकारान आपल्या शेजार पयली धोरणाचेर भर दिल्ल्याप्रमाण ही भेट आसा असे विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला. भारत आणि भूतान हांच्या मजगती एक आगळीच आणि टिकपी भागीदारी आसा जी परस्पर विश्वास, समजूत आणि सद्भावनेत रुजल्या असे विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला. दोनूय देशां मजगती आशिल्ल्या आध्यात्मिक दायज आणि लोकांकडेन उबदार संबंध भारत भूतान संबंधात खोलाय आणि जिवंतताय जोडतात. हे भेटीवरवी दोन्ही वटांनी द्विपक्षीय आणि प्रादेशिक हित संबंधित गजालींचे विचार विनिमय करपाची संद मेळटली आणि दोन्ही देशांतल्या लोकांच्या फायद्या खातीर आदर्श भागीदारी वाढोवपाचे आणि खोल करपाचे मार्ग विचारात घेवपाची संद मेळटली असे विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
लोकपालान पैसे घेऊन प्रश्न विचारपाच्या प्रकरणात टीएमसीचे आदली खासदार मोहा मैत्रा आठ सीबीआय चौकशी करपाचे आदेश दिल्यात. मैत्रा आठ नोंदीत फावो ते प्रथमदर्शनी पुरावे असतात ताका लागून पुराय चौकशी करपाक जाय असे लोकपालान म्हणला. भाजपा लोकसभा वांगडी निशिकांत दुबे हांच्या कागाळीचे निर्णय घेताना हो निर्देश आयला. मैत्रान दुबईच्या व्यावसायिक दर्शन हिरानंदानी हांचे कडल्यान रोख आणि भेटवस्तू घेऊन ते बदला लोकसभेत प्रश्न विचारले असा आरोप भाजपा खासदारांनी केला. मैत्राचेर केल्ल्या आरोपांची 6 महिन्या भितर पुराय चौकशी करपाचो आणि दर महिन्याक चौकशेचो व्यार नियार दिवपाचो निर्देश लोकपालान सीबीआयक दिला. निती समितीच्या शिफारशी प्रमाण फाटल्या वर्षा डिसेंबरात मोहा मैत्राक लोकसभेतल्यान काढिल्ली. गोयात लोकसभेच्या 2 सुवातींखातीर 7 मेक मतदान जातले. उत्तर गोयातले 577,077 उमेदवार आपलो खासदार वेचतले. जिल्ह्यात 863 मतदान केंद्रां उबारल्यात आणि जिल्हो प्रशासनान पुराय तयारी केल्या अशी माहिती जिल्हो अधिकारी डॉ स्नेहा गित्ते हांनी पत्रकार परिषदेत दिली. ह्या वेळार पोलीस अधीक्षक अक्षत कौशल हजर आशिल्ले. लोकसभा वेचणुके खातीर उत्तर गोय लोकसभा मतदारसंघातली वेचणूक तयारी विशीं माहिती दिताना केंद्रीय आणि राज्य मुख्य वेचणूक अधिकाऱ्यांनी लोकसभा वेचणुकेची कार्यावळ जाहीर केल्या असे स्नेहा गित्ते हांनी सांगले. ते प्रमाण 12 ते 19 एप्रिल अर्ज सादरीकरण, 22 एप्रिल अर्ज फाटी घेवपाक आणि मतदान 7 मेक जातले. निकाल 4 जुनाक जातलो. दक्षिण गोयात 112 जाल्यार उत्तर गोयात 115 विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्या. दक्षिण गोयात 37 आणि उत्तर गोयात 6 तपासणी पंगड राज्यातले महत्वाचे रस्ते जंक्शन हांगा कार्यरत असतले असे कौशलांनी सांगला. सोरो तस्करी आणि हेर गैर प्रकार टाळपाक शिमेर 24 वरां पोलीस असतले. सीसीटीव्ही कॅमेरे लायल्यात. कसलोय गैरप्रकार दिसल्यास 2225383 वा 9699793464 या क्रमांकाचे संपर्क करू येता असे त्यांनी सांगला. मतदान केंद्रा भायर सावळे खातीर सोय, पिवपाच्या उदकाची सोय, शौचालय आणि दिव्यांगा खातीर रॅम्प असतले. 20 मतदान केंद्रां गुलाबी असतली तर 5 मतदान केंद्रां दिव्यांगाक असतली अशी माहिती त्यांनी दिल्या. दक्षिण गोय जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू आणि दक्षिण गोय पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांच्या वांगडा पत्रकार परिषद घेऊन लोकसभा वेचणुकेचे फाटभुंयेर आचारसंहिता लागू झाल्यान 50,000 परस चढ रक्कम घेऊन भोवपाक मनाई असा असे सांगले. रक्कम चढ असत जाल्यार ते विशीची कागदपत्र आसची पडटली, नाजाल्यार रक्कम जप्त जातली. हे करपाक 25 फ्लाईंग स्क्वॉड नेमल्यात. बँकांनी दुबावित व्यवहाराची माहिती बेगोबेग दिवची असे त्यांनी आवाहन केला. दक्षिण गोयात 5,95,070 मतदारांपैकी 2,88,243 दादले तर 3,06,818 बायला मतदार असतात. ख्यात स्विस ओपन बॅडमिंटनात काल रात्री स्वित्झर्लंडच्या बाझेल शहरात झालेल्या जेकब शॉल अरिनाचे चालल्या बायलांच्या दोट्टी गटाच्या खेळात भारताची गायत्री गोपीचंद आणि ट्रिशा जॉली आणि कॅरी जू आणि एनी जू या अमेरिकन जोडीचे 21-15, 21-12 असे जैत मिळून उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू, किदंबी श्रीकांत, किरण जॉर्ज, प्रियांशु रजावत आणि हेर खेळगडे बीडब्ल्यूएफ सुपर 300 सर्तीत आपली मोहीम सुरू करतले. मजगती फ्रेंच ओपन आणि प्रतिष्ठित ऑल इंग्लंड ओपनात ताणे केल्या प्रभावी खेळा उपरांत लक्ष्य सेन दादल्यांच्या एकोड्या क्रमवारीत 5 सुवाती चढून संवसारीक 13 सुवातेर पावला. हाचे वरवीं 2024 वर्षा पॅरीस ऑलिंपिक सर्तीत आपली सुवात लक्ष्य सेनान घटमूट केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत मंडपमात आयोजित स्टार्टअप महाकुंभात आज उलोप करतले. लोकसभा वेचणुकेच्या पहिल्या पांवड्या 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातल्या 102 सुवातांखातीर आज अधिसुचोवणी जारी जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या भूतानच्या भोंवडेर वतले. लोकपालान पैसे घेऊन प्रश्न विचारपाच्या प्रकरणात टीएमसी आदली खासदार मोहा मैत्रा आड सीबीआय चौकशी करपाचे आदेश दिल्यात. ख्यात स्विस ओपन बॅडमिंटनात भारत ताची गायत्री गोपीचंद आणि ट्रिशा जॉली आणि उप उपांत्यपूर्व फेरीत सुवात मिळाली आणि भारतीय बॅडमिंटन खेळगडून लक्ष्य सेन दादल्यांच्या एकोडी गटात संवसारिक क्रमवारी 13 सुवातेर पावलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.